आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं स्वदेशी शस्त्रास्त्र आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कानपूरमध्ये प्रतिपादन. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी बायोचारचा वापर करा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन. संरक्षण मंत्रालयाच्या 3 कंपन्यांना मिनी रत्न श्रेणी 1 दर्जा. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी उत्तर प्रदेशातील कानपूर इथं 47,573 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 15 मेगा विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यान कानपूर मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरला हिरवा झेंडा दाखवला. सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या रुपात संपूर्ण जगानं आपल्या देशातील महिलांचा राग आणि वेदना पाहिल्या आहेत आणि भारतानं पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान थरथरणाऱ्या शत्रूनं कोणत्याही भ्रमात राहू नये. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं स्वदेशी शस्त्रास्त्र आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर प्रदर्शित केली आहे असं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर मे दुनिया ने भारत के स्वदेशी हथियारों और मेक इन इंडिया की ताकत भी देखी है. हमारे ब्रह्मोस मिसाइल ने दुश्मन के घर में घुसकर तबाही मचाई. जहां टारगेट तय किया वहां धमाके किए. ये ताकत हमें आत्मनिर्भर भारत के संकल्प से मिली है.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं 48,500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बायोचार आहे. बायोचारच्या वापरामुळे मातीचा दर्जा सुधारतो. जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण वाढते. पोषण द्रव्य आणि पाणी टिकवून ठेवण्यात बायोचारची भूमिका महत्वाची आहे. कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नव्या प्रयोगांचा वापर करण्याची आज नितांत गरज आहे. अशात शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी बायोचारचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं.
त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं और एग्रीकल्चरला मेकॅनाइज करणं, त्याच्यामध्ये मी मुरकुटे साहेबांना आणि दीप वर्मांना धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा बायोचारचे 2 तयार केलेले आहेत. एग्रीकल्चर कॉलेजमध्ये 1 आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि या मार्फत जर तुम्ही आपल्या ज्या पराठे आहेत जाळू नका. त्यांनी काय म्हटलंय, ब्लॅक गोल्ड आहे. जे नवीन नवीन चांगलं आहे, प्रायोगिक आहे, यशस्वी आहे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. उत्पादन वाढवा, उत्पादन खर्च कमी करा आणि झालेल्या उत्पादनावर व्हॅल्यू ऍडिशन करून त्याला मार्केटिंग कसं करता येईल त्याची व्यवस्था करा.
अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीनं धापेवाडा येथील भक्ती फार्म्स इथं बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. माणसाला जशी श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तशी जमिनीला ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे. कृषीतज्ञांनी बायोचारला ब्लॅक गोल्ड म्हटलं आहे. पिकांचे अवशेष जाळून तयार केलेला कोळशासारखा पदार्थ म्हणजे बायोचार आहे. आपल्याकडे उपलब्ध पराठी आणि तुराटी हा बायोचार तयार करण्यासाठी उत्तम बायोमास आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था एमगिरीद्वारा ड्रम टाईप पायरोलायझर आणि बॉक्स टाईप पायरोलायझर या 2 प्रकारचे यंत्र तयार करण्यात आले आहेत. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी गेलेल्या भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल सौदी अरेबियातल्या 3 दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा समारोप केला. या शिष्टमंडळाचं नेतृत्व भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी केलं. त्यांच्या सौदी भेटीदरम्यान भारतीय प्रतिनिधींनी रियादमधील गल्फ रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ अब्दुल अजीज सागर आणि नायफ अरब युनिव्हर्सिटी फॉर सिक्युरिटी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ अब्दुल माजिद अल्बानयान यांची भेट घेतली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात सीमावर्ती भागातल्या मालमत्ता आणि धार्मिक स्थळांना झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पूंछ शहराला भेट दिली. तसंच पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या अशी माहिती आमच्या जम्मू इथल्या प्रतिनिधीनं दिली. गृहमंत्र्यांनी बाधित कुटुंबांना आर्थिक मदत वाटप केली आणि गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नियुक्तीपत्रही वाटली. शहा यांनी पाकिस्तानी सैन्यानं लक्ष्य केलेल्या आणि गोळीबारात नुकसान झालेल्या धार्मिक स्थळांनाही भेट दिली. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा आणि इतर व्यवस्थांचाही शहा यांनी आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. संरक्षण मंत्रालयानं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा मंजूर केला आहे. केवळ 3 वर्षात सरकारी संस्थांमधून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रुपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं. कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी, संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्तता केल्याबद्दल सिंग यांनी समाधान व्यक्त केलं. मिनीरत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठायला आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत नवीन उंची गाठायला मदत होईल असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता चंदीगडच्या मुलांडपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग क्रिकेट मैदानावर सामना होणार आहे. यातील विजेता संघ 1 जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल आणि या सामन्यातील विजेता संघ 3 जूनला अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी लढत देईल. चंदीगडमध्ये काल झालेल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं पंजाब किंग्जवर 8 गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पंजाब किंग्ज संघानं दिलेलं 102 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्सनं केवळ 10 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भंडारा जिल्ह्यात लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात बोगस 129 मॅट्रिक टन खत आढळल्यानं कृषी विभागानं कारवाई केली आहे. यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला अटक करण्यात आली आहे. लाखनी येथील बाजार समितीच्या कृषी केंद्रात ब्रह्मास्त्र नावाचं 129 मॅट्रिक टन खत विक्री करिता आणला होता. यातून शेतकऱ्यांना 821 बॅग विक्री केल्या होत्या. बाजार समिती लाखनी येथील कृषी केंद्रात कृषी विभागाच्या वतीनं तपासणी करण्यात आली. या ठिकाणी ब्रह्मास्त्र नावाचं खत आढळून आलं. याचे नमुने तपासणीला पाठवले होते. अहवालात हे खत गुणवत्तापूर्ण नसल्याचं दिसून आलं. आकाशवाणी नागपूरच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता आतिक अहमद शेख आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये दूरदर्शन केंद्र अहमदाबाद, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं आपल्या सेवा दिल्या आहेत. हवामान. पुढील एका तासात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज नागपूरमध्ये संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही वेळाच्या पावसामुळे शहरातील काही भागांच्या रस्त्यावर पाणी साचलं आहे. दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं 3 किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. याबद्दल बीड जिल्ह्यातल्या मांडवा या त्याच्या गावी आज आनंदोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामस्थ तसंच अविनाशच्या प्राध्यापकांनी त्यांच्या कुटुंबियांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं स्वदेशी शस्त्रास्त्र आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कानपूरमध्ये प्रतिपादन. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी बायोचारचा वापर करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन. संरक्षण मंत्रालयाच्या 3 कंपन्यांना मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.